आकाशवाणी नागपूर आभार आणि पटवर्धन आपल्याला प्रादेशिक बातम्या देत आहे. ठळक बातम्या. देशाच्या शाश्वत आर्थिक विकासासाठी सूक्ष्म लघु आणि मध्यम उद्योग परिसंस्था मजबूत करणं आवश्यक असल्याचं राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांचं प्रतिपादन. शेतकऱ्यांच्या शेतमालाला योग्य बाजारमूल्य मिळण्यासाठी पुणे इथं कापूस हळद आणि मका पिकांसाठी हेजिंग डेस्क सुरू. नवीन शैक्षणिक धोरणात रोजगाराभिमुख कौशल्य विकासाला प्राधान्य. केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांचं नागपुरात शिक्षक परिसंवादात प्रतिपादन. आणि हायकोर्ट बार असोसिएशनतर्फे सरन्यायाधीश न्यायमूर्ती भूषण गवई यांचा 28 जून रोजी नागपुरात सत्कार. आता सविस्तर बातम्या. देशाच्या शाश्वत आर्थिक विकासासाठी मजबूत एमएसएमई अर्थात सूक्ष्म लघु आणि मध्यम उद्योग परिसंस्था आवश्यक असल्याचं राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी म्हटलं आहे. नवी दिल्ली इथं आंतरराष्ट्रीय एमएसएमई दिनाच्या कार्यक्रमाला त्या संबोधित करत होत्या. एमएसएमई क्षेत्र देशाच्या प्रगतीत महत्वाची भूमिका बजावत असल्याचं त्या म्हणाल्या.
सूक्ष्म लघु और मध्यम उद्यम न केवल देश के सफल घरेलू उत्पाद में महत्वपूर्ण योगदान देते हैं बल्कि वे जमीनी स्तर पर नवाचार को भी बढ़ावा देते हैं. ये उद्यम रोजगार सृजन के साथ साथ सामाजिक समावेश को भी सफल प्रदान करते हैं. एमएसएमई क्षेत्र भारत के सफल घरेलू उत्पाद में 30% का योगदान रहा है. ये क्षेत्र कृषि के बाद देश में दूसरे सबसे बड़ा रोजगार सृजनकर्ता भी है.
सूक्ष्म लघु आणि मध्यम उद्योग हे भारतीय आणि जागतिक अर्थव्यवस्थेचा कणा आहेत. जगभरात एमएसएमई क्षेत्राची महत्वाची भूमिका ओळखून संयुक्त राष्ट्रांनी 2017 27 जून हा दिवस आंतरराष्ट्रीय एमएसएमई दिन म्हणून घोषित केला होता. एमएसएमई दिवसाचा विषय शाश्वत विकास आणि नवोन्मेषाचे चालक म्हणून एमएसएमईची भूमिका वाढवणं हा आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी मन की बात कार्यक्रमातून 29 जून रोजी देशवासियांशी संवाद साधणार आहेत. नागरिकांना पंतप्रधानांसोबत काही कल्पना अथवा सूचना सामायिक करायच्या असतील तर आज सायंकाळपर्यंत 1800117800 या क्रमांकावर संपर्क साधावा. आकाशवाणीच्या सर्व केंद्रांवरून आणि दूरदर्शनच्या सर्व वाहिन्यांवरून मन की बात कार्यक्रम प्रसारित केला जातो. दिव्यांग आणि ज्येष्ठ नागरिकांसाठी सुलभता वाढवण्यासाठी सरकारनं सुगम्य भारत अॅप विकसित केलं आहे. यात नुकत्याच प्रभावी सुधारणा करत वापरकर्त्यांसाठी अॅप अधिक सुलभ केलं आहे. तसंच एआय संचालित चॅटबॉट सुविधा देखील यात आहे. केंद्रीय सामाजिक न्याय आणि सक्षमीकरण मंत्रालयानं आज प्रसिद्ध केलेल्या निवेदनात ही माहिती दिली. शेतकऱ्यांचं उत्पन्न वाढवून शेतकऱ्यांनी उत्पादित केलेल्या मालाला योग्य बाजारमूल्य मिळावं यासाठी बाळासाहेब ठाकरे कृषी व्यवसाय आणि ग्रामीण परिवर्तन प्रकल्प स्मार्ट अंतर्गत पहिल्या टप्प्यात पुणे इथं कापूस हळद आणि मका या पिकांसाठी हेजिंग डेस्क सुरू केलं आहे. टप्प्याटप्प्यानं इतर पिकांसाठी हा उपक्रम राबवण्यात येणार आहे. या उपक्रमामध्ये शेतकरी त्यांच्या उत्पादनांच्या भविष्यातील किमतीतील चढ उतारामुळे होणारं नुकसान टाळू शकतात. सेबीचं नियंत्रण असलेल्या एनसीडीईएक्स संस्थेच्या कमोडिटी मार्केट्स आणि संशोधन संस्थेनं या प्रकल्पासाठी सहकार्य केलं आहे. हा उपक्रम कृषी क्षेत्रातील विकासाच्या दिशेनं एक महत्वाचं पाऊल आहे असं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी या प्रकल्पाची माहिती देताना सांगितलं. ज्या विश्वासानं पालक शासकीय आश्रमशाळेत मुलांना दाखल करतात त्या विश्वासाला सार्थकी लावण्याची जबाबदारी ही शिक्षक आणि शाळेवर असते. पालकांच्या मनात आपल्या मुलांप्रती असलेल्या उज्ज्वल भविष्याला साकार करण्यासाठी आश्रमशाळेतील शिक्षकांनी प्रत्येक विद्यार्थ्यासाठी कठोर मेहनत घेतली पाहिजे असं प्रतिपादन आदिवासी विकास मंत्री अशोक उईके यांनी केलं. नागपूर जिल्ह्यातील हिंगणा तालुक्यात कवडस इथं आश्रमशाळेत आयोजित करण्यात आलेल्या प्रवेशोत्सव कार्यक्रमात पालकांशी साधलेल्या संवाद कार्यक्रमात ते बोलत होते. आदिवासी मुलांच्या उज्ज्वल भवितव्यासाठी प्रलंबित जागा येत्या शैक्षणिक सत्रापर्यंत भरती केल्या जाणार असल्याचं ते नागपुरात आयोजित पत्रकार परिषदेत माहिती देताना म्हणाले.
शासकीय आदिवासी आश्रम शाळेमध्ये 1791 जागेच्या बाबत बाह्यस्त्रोतच्या माध्यमातून आम्ही नोकर भरती करून विविध शाखेचे विविध विषयाचे शिक्षकाची भरती करून शैक्षणिक सत्र संपेपर्यंत त्या शिक्षकाच्या माध्यमातून गुणवत्ता आणि अध्ययन आणि अध्यापन कुठल्या प्रकारची अडचण राहणार नाही असा संकल्प ठेवून येणाऱ्या काळामध्ये पेसा नोकर भरतीच्या अधीन राहून या सत्रामध्ये शासकीय आदिवासी आश्रम शाळेमध्ये प्रवेशित विद्यार्थ्यांचं शैक्षणिक नुकसान होऊ नये म्हणून त्यांची गुणवत्ता ढासळू नये म्हणून अशा प्रकारचा निर्णय घेतला.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशातील कोणताही आदिवासी व्यक्ती शासकीय योजनांपासून वंचित राहू नये यासाठी प्रधानमंत्री धरती आबा जनजातीय ग्राम उत्कर्ष अभियान हाती घेतलं आहे. हे अभियान अधिक सक्षमपणे संपूर्ण राज्यात प्रभावीपणे राबवलं जात असल्याचं ते म्हणाले.
या प्रादेशिक बातम्या आपण आकाशवाणीच्या नागपूर केंद्रावरून ऐकत आहात. आमच्या केंद्रावरील सर्व बातम्या ऐकण्यासाठी आणि ताज्या घडामोडी जाणून घेण्यासाठी मराठी न्यूज नागपूर ऑल इंडिया रेडिओ या आमच्या युट्यूब चॅनलला नक्की सबस्क्राईब करा.
आकाशवाणीचं हे नागपूर केंद्र आहे. सर्व प्रकारच्या सोयीसुविधा उपलब्ध झाल्या तरीही प्रशिक्षित मनुष्यबळ ही काळाची गरज असणार आहे. हे मनुष्यबळ शैक्षणिक धोरणांमधील बदलांच्या माध्यमातून उपलब्ध होऊ शकतं. त्यामुळे नवीन शैक्षणिक धोरणात व्यवसायाभिमुख तांत्रिक शिक्षण, रोजगाराभिमुख कौशल्य विकास यांना विशेष प्राधान्य देण्यात आलं आहे असं प्रतिपादन केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी केलं. मंथनच्या वतीनं रेशीमबाग येथील कविवर्य सुरेश भट सभागृहात शिक्षक परिसंवाद आयोजित करण्यात आला होता त्यावेळी गडकरी बोलत होते.
आणि त्यामुळे येणाऱ्या काळामध्ये हे जी नॉलेज ऍज अ पॉवर आहे या नॉलेजचं रुपांतर देशाच्या हिताकरता कन्व्हर्शन ऑफ नॉलेज इन टू वेल्थ हे आपलं भविष्य आहे. आणि हे जे ज्ञान आणि कौशल्य कशात आहे हे एक्झॅक्टली जाणून घेणं, जसं डॉक्टर एखाद्या पेशंटचं एक्झॅक्ट डायग्नोसिस करतो तसं जाणून घेणं अतिशय आवश्यक आहे. म्हणजे एखादा उपज स्किल जर डेव्हलप झालं तर त्या कौशल्यामुळे त्याला रोजगार मिळतो.
2020 मध्ये आपण शैक्षणिक धोरण स्वीकारलं त्या धोरणाचे उद्दिष्ट समजून घेण्याची गरज आहे. आपल्या देशात अनेक क्षेत्रात अनेक लोक उत्तम काम करतात, परंतु भविष्यातील माणूस घडवण्यासाठी जे आवश्यक आहे त्यानुसार उद्दिष्ट निश्चित करण्याची गरज आहे. जगात सामाजिक आर्थिक शैक्षणिक क्षेत्रात मोठ्या प्रमाणात परिवर्तन होत आहे. आपल्याला विश्वगुरु व्हायचं आहे, जगातील तिसरी अर्थव्यवस्था व्हायचं आहे आणि आत्मनिर्भर भारत निर्माण करायचा आहे असं स्वप्न पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी बघितलं आहे. विश्वगुरु म्हणून मान्यता प्राप्त करायची असेल तर फक्त आर्थिक आधारावर ते शक्य नाही, त्यासाठी आपली संस्कृती परंपरा मूल्याधिष्ठित जीवन पद्धती याचा देखील विचार करावा लागेल, त्याचंही वेगळेपण समजून घ्यावं लागेल. भविष्यातील पिढी तयार करण्यासाठी ते अधिक महत्वाचं आहे याचाही त्यांनी आवर्जून उल्लेख केला. हायकोर्ट बार असोसिएशनतर्फे सरन्यायाधीश न्यायमूर्ती भूषण गवई यांचा सत्कार उद्या शनिवार 28 जून रोजी संध्याकाळी 6:30 रेशीमबागमधील कविवर्य सुरेश भट सभागृहात आयोजित करण्यात आला आहे. गवई यांनी उच्च न्यायालयाचे न्यायमूर्ती आणि सरकारी वकील म्हणून नागपूर शहरात स्वतःची कारकीर्द घडवली त्याबद्दल हा सत्कार करण्यात येणार आहे. याशिवाय उद्या रवीनगर इथल्या विधी महाविद्यालयाच्या शताब्दी वर्षानिमित्त महाविद्यालय परिसरात तयार करण्यात आलेल्या संविधान उद्देशिका पार्कचं उद्घाटन देखील त्यांच्या हस्ते होईल. तत्पूर्वी आज जिल्हा वकील संघटनेतर्फे जिल्हा न्यायालयाच्या परिसरात संध्याकाळी 6:00 सरन्यायाधीश न्यायमूर्ती भूषण गवई यांचा सत्कार समारंभ होणार आहे. या कार्यक्रमादरम्यान गवई यांच्या हस्ते जिल्हा न्यायालयाच्या नवीन विस्तारित इमारतीमधील संविधान निर्माते डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या तैलचित्राचं अनावरण देखील करण्यात येणार आहे. तसंच संविधान उद्देशिका संगणकीकृत ग्रंथालय आणि कार्यालयाचं उद्घाटन देखील त्यांच्या हस्ते होणार आहे. दरम्यान सर्वोच्च न्यायालयाचे सरन्यायाधीश भूषण गवई यांचं आज डॉ बाबासाहेब आंबेडकर आंतरराष्ट्रीय विमानतळ नागपूर इथं आगमन झालं. उच्च न्यायालयाचे न्यायमूर्ती आणि प्रशासनाच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी त्यांचं स्वागत केलं. येत्या काही तासात नागपूर गोंदिया यवतमाळ वर्धा आणि भंडारा जिल्ह्यात अनेक ठिकाणी विजांच्या कडकडाटासह हलक्या पावसाची शक्यता नागपूरच्या प्रादेशिक हवामान विभागानं वर्तवली आहे. तत्पूर्वी आज दुपारी नागपुरात काही ठिकाणी मेघगर्जनेसह पाऊस झाला. शेवटी पुन्हा ठळक बातम्या. देशाच्या शाश्वत आर्थिक विकासासाठी सूक्ष्म लघू आणि मध्यम उद्योग परिसंस्था मजबूत असणं आवश्यक असल्याचं राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांचं प्रतिपादन. शेतकऱ्यांच्या शेतमालाला योग्य बाजारमूल्य मिळण्यासाठी पुणे इथं कापूस हळद आणि मका पिकांसाठी हेजिंग डेस्क सुरू. नवीन शैक्षणिक धोरणात रोजगाराभिमुख कौशल्य विकासाला प्राधान्य. केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांचं नागपुरात शिक्षक परिसंवादात प्रतिपादन आणि हायकोर्ट बार असोसिएशनतर्फे सरन्यायाधीश न्यायमूर्ती भूषण गवई यांचा 28 जून रोजी नागपुरात सत्कार. याबरोबरच हे प्रादेशिक बातमीपत्र संपलं. यापुढील ठळक बातमीपत्र थोड्याच वेळात 6:15 विविध भारतीवर प्रसारित होईल. नमस्कार.